चित्र 38 जेजू ख्रिस्त परतो येतलो. जॉनाचे शुभवर्तमान 14 अध्याय 1-3. पहिले तिसलोनिकायचे पत्र 14 अध्याय 13. 5 अध्याय 14 उतर. एक दीस जेजू ख्रिस्त परतो येतलो जे रितीन ताणें वाचा दिल्ली. तो अचानक येतलो जेन्ना लोकांनी ताचो विचार सुद्दां करूंक ना. जे विश्वासी मेलेले आसा ते सिमेट्रीच्यान भायर सरोन ताका मेळटले, आनी जे जिवीत आसा तेयी ताका वचून मेळटले, आनी एक बरोबर ते जेजू ख्रिस्ता बरोबर स्वर्गान मेळटले. ते जेजू ख्रिस्ता बरोबर स्वर्गान सदाकाल आसतले. अविश्वासी जे जावन आसा तांकां फाटल्यान सोडटले. विश्वासी सासनीक जिविताचो सामनो करतले. आमकां खबर ना जेजू ख्रिस्त केन्ना येतलो, पूण आमकां हर एक गोष्टीचो सामनो करूंक जाय आनी हर एक वेळार जेजू ख्रिस्ता पासत तयार रावंक जाय. आयज जेजू ख्रिस्त परतो येता जाल्यार तुमी तयार आसात?